chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांना विनंती. कोल्हापूरच्या विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणं गरजेचं आहे. त्यांचं कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे. यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. अशाच रीतीने केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष आणि दैवतांच्या नावानं असणाऱ्या शासकीय योजना कार्यक्रम आणि ठिकाणं यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीनं बदल करण्याचा मानस देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. उदाहरणादाखल केवळ ज्योतिबा फुले असं न म्हणता महात्मा ज्योतिराव फुले संभाजीऐवजी छत्रपती संभाजी महाराज असे नामविस्तार करून या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा, यादृष्टीनं संबंधित विभागांनी कार्यवाही सुरू करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.